चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजीच्या पूर्व प्रधानमंत्र्यांचे कोरोना प्रकोपाला पाहून ऊस शेतकऱ्यांची देणी भागवण्याचे आदेश। फिजीचे पूर्व प्रधानमंत्री आणि नॅशनल फार्मर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी महेंद्र चौधरी यांनी जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फिजी शुगर कॉर्पोरेशन आणि शुगर इंडस्ट्री ट्रिब्युनल यांना शेतकऱ्यांच्या उसाच्या तिसऱ्या टप्प्यातील थकबाकी भागवण्याचे आदेश दिले आहेत। त्यांच्या मतानुसार कोविड-19 प्रकोप पाहता हे पैसे देणे आवश्यक आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याची देखभाल होऊ शकते। ते म्हणाले की ऊस शेतकऱ्यांजवळ कोविड-19 संकटादरम्यान खरेदीसाठी पैसे नाहीत। सारी दुनिया कोरोनाच्या तडाख्यात सापडली आहे आणि प्रत्येक देश यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे। याचा परिणाम जागतिक साखर उद्योगाबरोबरच ऊस शेतकऱ्यांवरही झाला आहे।